स्तोत्र संहिता अध्याय 125 आरोहण स्तोत्र। ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्वकाळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत। यरुश्लेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे। नीतिमानांचे हात दुष्कर्माला लागू नयेत म्हणून दुर्जनांची दंडेली नीतिमानांच्या वतनांवर चालणार नाही। हे परमेश्वरा, जे चांगले व सरळ मनाचे आहेत त्यांचे कल्याण कर। जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात त्यांना परमेश्वर दुष्कर्म्यांबरोबर घालवून देईल। इस्रायलास शांती असो।